आपल्या देशात अनेक धर्म अनेक पंत आहेत. एकमेकांच्या भावनांचा आपल्याला नितांत आदर आहे. एवढेच नव्हे तर सर्व धर्म सहिष्णुतेची शिकवण संपूर्ण जगाला आपल्या एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाने आदराने दिली. एकमेकांच्या अंतःकरणात मानवता रुजवताना आपसुकच भावना शब्दात उतरते